आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विद्यालक्ष्मी योजना. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हिंदूंनी एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तींशी लढा द्यावा. योगी आदित्यनाथ यांचं आवाहन. महाविकास आघाडीद्वारे लोकसेवेची पंचसूत्री जाहीर. महायुतीच्या 10 वचनांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित. पुण्यातील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेद्वारे अधिकाऱ्यांसाठी 6 महिन्यांचं सायबर कमांडो प्रशिक्षण. उन्हाळी कांद्याला सरासरी 6,000 रुपये क्विंटल दर. आणि गोवा चित्रपट महोत्सवामध्ये 208 चित्रपट फिल्म बाजारमध्ये पाहायला मिळणार. आता सविस्तर बातम्या. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विद्यालक्ष्मी योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तारणमुक्त आणि विना हमीदार कर्ज मिळण्यास ते पात्र असतील. आर्थिक अडचणींमुळे भारतातील कोणताही तरुण दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारनं भारतीय अन्न महामंडळासाठी 10,700 कोटी रुपयांचं नवीन भांडवल देण्याचाही निर्णय घेतला आहे. एफसीआयची परिचालन क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजूट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वाशिम इथं जाहीर सभेत केलं. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन मतदारांना केलं. तर महायुतीचे राज्यातील सर्व उमेदवार निवडून येणं ही काळाची गरज असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महाविकास आघाडीद्वारे लोकसेवेची पंचसूत्री काल मुंबईत वांद्रे इथं झालेल्या संयुक्त जाहीर सभेत प्रकाशित करण्यात आली. शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ. महिलांना 3,000 रुपये महिना आणि मोफत बस प्रवास. बेरोजगारांना 4,000 रुपये महिना भत्ता. कुटुंबाला 25 लाखांचा आरोग्य विमा अशी वचनं यामध्ये देण्यात आली आहेत. या सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे राज्यातले प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यघटना हे केवळ पुस्तक नसून जीवनपद्धती आणि तत्वज्ञान असल्याचं म्हटलं आहे. नागपुरात आयोजित संविधान सन्मान परिषदेत बोलताना ते म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांसह समाजातील सर्व घटकांच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊन संविधानाचा मसुदा तयार केला. तत्पूर्वी गांधी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकावर आदरांजली वाहिली. महायुतीचं सरकार ताकदीनं येणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत व्यक्त केला. तर पुढील 2 वर्षात शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही तर 24 तास वीज देता येईल यासाठी 16,000 मेगावॉट क्षमतेचे सौरनिर्मिती प्रकल्प सुरू केले असून 2 वर्षात हे प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा आरंभ करताना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुंबईत पक्षाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रकाशित केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं आहे. महायुतीच्या 10 वचनांचाही यात समावेश आहे. माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरमणकर आणि मानखुर्द शिवाजीनगरमध्ये सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठिंबा असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपानं राज्यातील आपल्या 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यानं पक्षातून निष्कासनाची कारवाई करण्यात येत असल्याचं भाजपानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेद्वारे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसाठी 6 महिन्यांच्या निवासी सायबर कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालपासून आरंभ केला आहे. भारतभर सायबर संरक्षण क्षमता वाढवण्याच्या सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून सायबर कमांडोसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
भारतीय सायबर गुन्हे समन्वयन केंद्र आणि गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमध्ये सायबर कमांडोच्या विशेष शाखांची स्थापना करून वाढत्या सायबर धोक्यांना प्रभावीपणे तोंड देण्याची गरज या प्रशिक्षणात विचारात घेतली आहे. विविध सायबर धोक्यांचा सामना करणं आणि राष्ट्रीय सुरक्षितता वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्य सहभागींना देऊन सुसज्ज करण्यात येणार आहे. सहभागींना सायबर सुरक्षितता, सुरक्षिततेच्या घटनांचं व्यवस्थापन, जटील सायबर धोक्यांवर उपाय करण्यासाठी सुसज्जता करणं आणि अनेक क्षेत्रांमध्ये भक्कम संरक्षण यंत्रणा लागू करणं अशा विविध पैलूंचा यामध्ये समावेश असेल. पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना तसंच शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडून लोक कष्टाचे लाखो रुपये सहजपणे गमावत आहेत. सरकार तसंच सर्व बँकांद्वारे सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी लोकांना वारंवार सूचना दिल्या जातात. सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या बातम्या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये येत असतात. तरीही सायबर गुन्हेगारीचं आव्हान किती मोठं आहे ते सायबर कमांडो प्रशिक्षणातून दिसून येतं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुहास देशपांडे, पुणे.
दिवाळी सणामुळे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज पूर्ववत सुरू होताच नवीन उन्हाळी कांद्याला 6,000 रुपये भाव मिळाल्यानं बळीराजानं समाधान व्यक्त केलं आहे. यंदा लाल पावसाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, मात्र ऐन काढणीच्या उंबरठ्यावर परतीच्या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परिणामी कांदा विक्रीला उशिरानं सुरुवात झाली. त्यातच बाजार समित्यांना दिवाळीच्या सुट्या असल्यानं शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी अडचण झाली होती. परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी या ग्रामपंचायतीला आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या पथकानं गावात झालेल्या विकास कामांची पाहणी केली. ग्रामपंचायतमधील अभिलेख तसंच गावामध्ये होत असलेल्या नवीन बांधकामं आणि जनसुविधा योजनेतील रस्ते बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. शंखनाद आणि मंत्रांच्या जयघोषात पुण्यातील वेदाचार्य घैसास गुरुजी वेद पाठशाळा वेदभवन इथं कालपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. वेद पाठशाळेच्या वर्धापनदिन महोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे 13 नोव्हेंबरपर्यंत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची 75 पारायणं होणार असून यासाठी वैदिक आणि विविध वेद पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम या तेजस्वी काव्याच्या निर्मितीचं 150वं वर्ष आजपासून सुरू होत आहे. यानिमित्त भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमांचा शुभारंभ उद्या पुण्यात वंदे मातरम 150 या अभिवाचनात्मक दृकश्राव्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये होत असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुण्याच्या प्रताप जाधव यांची रोड सायकलिंग करता स्पर्धा संचालक म्हणून नेमणूक झाली आहे. या क्रीडा स्पर्धेत सायकलिंग खेळाच्या रोड, ट्रॅक आणि एमटीबी या प्रकारातील स्पर्धा होणार आहेत. गोव्यात 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या 20 तारखेपासून सुरू होणार आहे. 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये 18वा फिल्म बाजार 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं. इफ्फी 2024 मध्ये 208 चित्रपट फिल्म बाजारमध्ये प्रदर्शित केले जातील. यावर्षी व्ह्यूईंग रूममध्ये भारत आणि दक्षिण आशियातील चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची रेलचेल असेल. चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट कार्यक्रम निर्माते, वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी इथं थेट संपर्क करता येईल. दक्षिण आशियाई चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार करणं हा फिल्म बाजारचा उद्देश आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विद्यालक्ष्मी योजना. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हिंदूंनी एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तींशी लढा द्यावा, योगी आदित्यनाथ यांचं आवाहन. महाविकास आघाडीद्वारे लोकसभेची पंचसूत्री जाहीर. महायुतीच्या 10 वचनांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित. पुण्यातील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेद्वारे अधिकाऱ्यांसाठी 6 महिन्यांचं सायबर कमांडो प्रशिक्षण. उन्हाळी कांद्याला सरासरी 6,000 रुपये क्विंटल दर आणि गोवा चित्रपट महोत्सवात 208 चित्रपट फिल्म बाजारमध्ये पाहायला मिळणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
Thank you.